माधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ दुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही काही सुंदर गोष्टी येत असतात, त्या सुंदर गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात। कधी लहानपणची गोष्ट असते, कधी तरुणपणची असते, कधी नोकरी लागण्याची असते, कधी सुंदर काहीतरी बघितल्याची असते। एखादा सुंदर बर्फाचं शिखर बघतो आणि ते आपल्या लक्षात राहतं, आपण त्याच्या प्रेमातच पडलेलो असतो। एखादा सुंदर नृत्य बघतो आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो की इतकं छान नृत्य पहिल्यांदाच बघितलेलं आहे। एखादा गायक गात असतो ते आपण बघतो आणि ते जणू काही आपल्या मनात घर करून राहतं। अशीच एक गोष्ट आपल्या मनात घर करून आत राहिलेली, ती म्हणजे स्वामीजींचं प्रवचन। आपण जे स्वामीजींच्यावरची जी त्यांच्या जीवन दर्शनाची जी एक माला बघतोय, त्यातलं हे स्वामीजींचं प्रवचनकार म्हणून जे पुष्प आहे ते आज आपण बघणार आहोत। स्वामींचं प्रवचन हे फक्त ऐकण्याची गोष्ट नव्हती, ऐकायला तर ते सुंदर होतच होतं। वेळ कधी गेला हे संपायचंच नाही, कळायचंच नाही. 45 मिनिटं कधी झाली आणि प्रवचन कधी संपलं हे कळायचं देखील नाही. पण ते बघण्याचाही विषय होता. स्वामीजींना प्रवचन करताना बघणं ही देखील इतकी सुंदर गोष्ट होती की कधी कधी त्यांचे शब्द बाजूला राहायचे आणि त्यांच्या बघण्यातच मन विरघळून जायचं. स्वामीजींचं जे प्रवचनकार म्हणून जे होते त्यांच्या प्रवचनाची जी सुरुवात होती, त्यांच्या अभ्यासाची जी सुरुवात होती, ती त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापासून झाली. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या हातामध्ये गीता आली. गीतेचा अभ्यास अगदी लहानपणी त्यांचा सुरू झाला. त्यांचे खांडेकर म्हणून मित्र होते आणि त्या खांडेकरांनी त्यांना गीतेची संथा दिली आणि गीता त्यांच्या आयुष्यात आली. ही गीता जी आली ती गीता नुसता शब्दांच्या अंगाने आली नाही. स्वामींच्या जीवनात जी गीता आली ती त्याच्या अर्थाच्या अंगाने आली. स्वामींचं जीवन आणि भगवद्गीता, स्वामींचं जीवन आणि ज्ञानेश्वरी, स्वामींचं जीवन आणि दासबोध, ह्याच्यामधला फरक शून्य होता. याच्यामध्ये फरक नव्हता. स्वामींचं जीवन जर बघितलं तर त्यांच्या वयाच्या 20व्या ते 40व्या वर्षापर्यंत हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये स्वामींनी उदंड पाठांतर केलं. स्वामींनी दासबोध, गीता, तुकाराम महाराजांची गाथा, पंचदशी, उपनिषद यांचा तर अभ्यास केलाच, परंतु स्वामीजींनी शाकुंतल, रघुवंश असे ग्रंथही, असे काव्य ग्रंथही हे स्वामींनी बघितले. मुळातच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता हे स्वामींचं वैशिष्ट्य होतं. एकदा वाचलेलं त्यांच्या लक्षात सहज राहायचं. पुढे एकदा घडलेला असा प्रसंग असा होता की दादासाहेब खापर्डे हे स्वामींच्याकडे दुकानात आले होते. त्यांना काही कापड घ्यायचं म्हणून आले होते. त्यांनी कापड दाखवलं आणि त्यानंतर स्वामींनी त्यांना विचारलं, दादासाहेब खापर्डे आपणच ना? ते म्हणले हो. ते म्हणले मी आपलं एक प्रवचन ऐकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण नळराजाच्या रथाची उपमा दिलेली होती. बाळशास्त्री हरदासांचं जे होतं त्याला नळराजांच्या रथाची उपमा दिली होती. दादासाहेब खापर्डे चकित झाले. ते म्हणले आपल्या लक्षात हे राहिलं, एकदा वाचलेलं, एकदा ऐकलेलं लक्षात राहणं हे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचं हे प्रतीक होतं. त्यांच्या पाठांतराची कमाल होती. त्यांनी नुसतं शाकुंतल, कालिदास नाही तर त्यावेळीची काही नाटकं देखील त्यांनी बघितलेली होती. बालगंधर्वांच्या नाटकांचं ते उदाहरण सांगत असत. जीवनातली प्रत्येक गोष्ट जी जीवनाला आवश्यक आहे ती जणू त्यांच्याकडे त्यांच्या पायाशी बसलेली अशी होती. एकदा त्यांच्या आजारपणातली गोष्ट अशी की त्यांना एकदा त्यांनी सांगत, बऱ्याच गोष्टी ते सांगत होते. काही आयुर्वेदावरती बोलले, काही हे जे कालिदासांचं शाकुंतल त्याच्यावरती बोलले, व्याकरणावरती बोलले. त्यांनी वेगवेगळ्या शब्दांचे विग्रह करून सांगितले की नारायण म्हणजे काय, नारा म्हणजे पृथ्वी, त्याचं आयन म्हणजे वस्तीस्थान म्हणजे नारायण. असे बऱ्याच वेगवेगळ्या शास्त्रांमधल्या गोष्टी ते सांगत होते. त्यांना हे विचारलं कौतुकाने की तुम्हाला सगळं माहिती का? ते म्हणले हो, जीवनाला जेवढ्या जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या मला माहिती आहेत. त्यांच्या या त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमधनंच त्यांचं प्रवचन हे फुलत असे. त्यांच्या प्रवचनावरती काही काही व्याख्यात्यांचा हा परिणाम जबरदस्त होता. सावरकरांचं ते सांगत असत. त्यांना सावरकरांचं व्याख्याने खूप आवडत असे. त्यांच्यावरती सरोजिनी देवी नायडू त्यांचाही वक्तृत्वाचा परिणाम हा त्यांच्या वक्तृत्वावरती होता. स्वामींचे जे ग्रंथ जे होते की जे त्यांनी प्रवचनाला निवडलेले जे होते ते ग्रंथ अद्वैत ग्रंथ होते. स्वामींनी कदापि पुराणावरती बोलले नाहीत. पुराणातले दाखले ते सहसा द्यायचेही नाहीत. त्यांचा अद्वैत ग्रंथांचं जे चिंतन होतं, चिंतन याचा अर्थ असा होता की त्या ग्रंथांचा जीवनाशी असलेला अन्योन्य संबंध आणि त्या ग्रंथात लिहिलेल्याचा अनुभव आपल्याला कधी येईल, कसा येईल त्याचा विचार, त्या ग्रंथात जे काही पारमार्थिक गुण सांगितलेले होते त्या गुणांचं चिंतन, त्या गुणांचं संवर्धन, त्यात अमानित्व सांगितलं होतं. स्वामींच्या जीवनात अमानित्व कसं येईल ते त्यांनी त्यांच्या सद्गुरूंच्याकडे जाण्याच्या पूर्वीच त्यांच्या जीवनात त्यांनी उतरवलेलं होतं. अमानित्व, अभयम, सत्वसंशुद्धी, कितीतरी गुण जे आहेत त्या गुणांचं संवर्धन, आणि या गुणांच्या संवर्धनासाठी जो एक नेमका कर्माचा पसारा लागतो तो पसारा त्यांनी ठेवलेला होता. जो परमार्थ करायचा असेल तर परमार्थ करण्यासाठी आपली कर्म ही फार पसरून चालत नाही. आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टीत आपण तयार होतो. मी आज एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये असं होतं की एक शूटर ज्याला धनुष्यबाण चालवणारा, तो अतिशय सुंदर धनुष्यबाण चालवत असतो, तो लक्ष्याचा भेद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत असतो. तिथे एक साधू आलेला असतो, तो म्हणतो यात काय विशेष आहे, हे तर प्रॅक्टिसने येणारी गोष्ट आहे. तो एका लक्ष्याचा भेद, नंतर दोन एका वेळेला उडणाऱ्या लक्ष्याचा भेद, असे वेगवेगळे प्रयोग तो करून दाखवत असतो. हा जो असतो हा म्हणत असतो हे काय यात काही नाही, हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. तो जो धनुर्धर असतो तो शेवटी रागावतो, तो म्हणतो मी एवढं चांगला माझं काम दाखवतोय, ही व्यक्ती म्हणते की हा प्रॅक्टिसचा आहे, कौतुक तर करायचं बाजूलाच राहिलं. ती त्याला विचारते तू असं का म्हणतोयस, तो म्हणतो आता मी जे करतोय ते तू मला करून दाखव. तो एक अंगठी घेतो आणि एक तेलाचा पादली घेतो आणि त्या अंगठीमधनं तो तेल त्या अंगठीला स्पर्श न होता खालच्या बादलीमध्ये सोडतो. तो धनुर्धर चकित होतो, तो म्हणतो हे कसं काय, तो म्हणतो हे प्रॅक्टिसच आहे. आपण ज्याची प्रॅक्टिस करू, आपण ज्याचा अभ्यास करू, आपण ज्याचा सराव करू त्याच्यामध्ये आपण तरबेज होतो. आपण जर कारण देण्याचा अभ्यास केला तर आपण कारण देण्यामध्ये तरबेज होतो. आपल्यासारखं कारण दुसरं कोणी देऊ शकत नाही. आपण जर दुःखाचा अभ्यास केला तर आपण दुःखामध्ये तरबेज होतो. आपण ज्याचा अभ्यास करू त्याच्यामध्ये तरबेज होतो. स्वामींचं असं दिसतं की स्वामींनी या परमार्थिक गुणांचा आपल्यामध्ये येण्याचा जो अभ्यास आहे हा सद्गुरूंच्या पुढे कडे जाण्याच्या पूर्वीच केलेला दिसतो. आणि हा कर्माचा जो पसारा आहे हा त्यांनी अगदी नेमका ठेवला होता. स्वामीजी त्यावेळेला म्हणत असत की मी लक्ष्मी रोडवरती त्यावेळेला दुकान घेऊ शकलो असतो, पण स्वामींनी कदापि ते घेतलं नाही. स्वामींचं जे पुढचं जे कार्य होतं त्या कार्याच्या दृष्टीने जेवढी आवश्यक कर्म तेवढीच त्यांनी केलेली दिसतात. स्वामींचा जो साधनेचा जो प्रारंभ आहे तो चाळीशीत झालेला दिसतो. चाळीशीत त्यांनी नामस्मरणाने सुरुवात केली आणि मग त्या नामस्मरणाचं रुपांतर सहजच ध्यानात झालं. स्वामींचा जन्म 1917 सालचा. स्वामींनी जी प्रवचनांना सुरुवात केली ती 1958 साली केली. स्वामीजी सांगत असत की त्यांनी स्वांत सुखाय प्रवचनांना सुरुवात केली. स्वांत सुखाय हा कदाचित स्वामीजींचा कॉइंड शब्द असावा, त्यांचा स्वतःचा शब्द असावा, पूर्वी कुठं वाचल्याचा ऐकिवात नाही. हा जो स्वांत सुखाय जो आहे हा फार विलक्षण असा शब्द आहे. प्रवचन करणारे खूप असतात, कीर्तन करणारे खूप असतात, व्याख्यान देणारे खूप असतात, पण ते स्वांत सुखाय नसतात, ते दुसऱ्यांच्या सुखासाठी करायचा प्रयत्न करतात. स्वामीजी एक वाक्य सांगत असत, इन्सान अपने बानी से हजारों को रिझा सकता है परंतु खुद को रिझाना बहुत मुश्किल है. स्वामींचा जो यज्ञ वाग्यज्ञ जो होता, वाङ्मय इंद्रज्ञ जो होता, त्यांची जी प्रवचन होती की जी त्यांनी 58 साली सुरुवात केली, ती स्वांत सुखाय होती. या स्वांत सुखायला अनेक कंगोरे होते. स्वामींचा प्रवचनामधलं सातत्व अद्वितीय होतं, असं पारमार्थिक इतिहासात झालं असेल नसेल वा न वा, इतकं सातत्य असणं, आपण प्रवचनाला यायचं सातत्य ठेवू शकत नाही. स्वामीजी प्रवचनाचं सातत्य ठेवत होते. प्रवचनाचं जर सातत्य ठेवायचं असेल तर त्याचा अभ्यास अगोदर व्हायला पाहिजे आणि इतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या पाहिजेत. स्वामींच्या घरी लग्न असताना देखील प्रवचन होऊ शकत होतं. हे स्वामींचं अद्भुत असं सातत्य होतं. स्वामीजींना त्यांच्या साधकांच्या उद्धाराची ही खूप तळमळ होती. ही तळमळ देखील सामान्य नाहीये. प्रवचनकार असतात पण त्यांना तळमळ नसती. प्रवचनकार तर सोडाच, कित्येक आध्यात्मिक क्षेत्रामधल्या अधिकारी व्यक्ती अशा असतात की ज्यांना साधकांशी कर्तव्य नसतं. याचं कारण असं की काम जे आहे हे काम आत्यंतिक त्रासाचं काम आहे. दुसऱ्याच्या आयुष्याला बदल घडवणं हे अति अवघड काम आहे. याचं कारण प्रवचनकार बघत असतो आपल्या चेहऱ्यावरनं, संत सद्गुरु बघत असतात आपल्या चेहऱ्यावरनं की कालचं सांगितलेलं आजचं लक्षात नाहीये, कालच्या सांगितल्याचा फरक आज पडलेला नाहीये, आणि असं वर्षानुवर्ष होत असतं. आणि तरी देखील त्यांची जी करुणा असती ती करुणा आपल्याला तेच तेच सांगत असती. असे अनेक ज्ञानी महापुरुष होऊन गेले की ज्यांनी जनांपासून लांब राहणं पसंत केलं. याचं कारण हा जो आहे हा अति त्रासाचा, अति कटकटीचा, आणि नुसता कटकटीचा नाही तर हा कारण नसताना येणाऱ्या मानहानीचा असा प्रश्न असतो. त्यांच्याकडे कोण येईल सांगता येत नसतं. त्या ज्या व्यक्ती येतात त्यांच्याकडे बघून लोक समजत असतात हे कोण आहे ते. लोकांची रीती विचित्र असते. त्यांच्याकडे कोणीतरी दारू पिणारा कधीतरी येत असतो आणि त्याच्यावरनं त्यांना नावं ठेवली जात असतात. ते होत असतं. त्यांच्याकडे कोणत्या तरी वाईट सवयीचाही माणूस कधी येऊ शकतो, नावं त्यांना ठेवली जात असतात. बरेचसे ज्ञानी महापुरुष लोकांपासून लांब राहणं पसंत करतात. स्वामीजींनी जणू काय लोकांच्या हृदयाला हात घालून त्यांचं जीवन बदलवण्याचा असा जबरदस्त प्रयत्न केला आणि त्यात ते खूप अंशी यशस्वी झाले. आपल्यावरच आपण बघू शकतो ना आपण काय होतो आणि आज काय आहोत. भले आपल्याला जायला अजून खूप लांबचा रस्ता आहे पण रस्ता चाललेलो तर आहोत. गोंदवलेकर महाराज जसं म्हणत असत की शिकारी कुत्र्यांना घेऊन शिकार करायला जाईल ह्यात काय फारसं मोठेपणा नाहीये. लूथ लागलेली जी कुत्री आहेत त्यांना चांगलं करायचं आणि त्यांच्याकडनं शिकार करवायची, यात जो पुरुषार्थ आहे तसा पुरुषार्थ संत करत असतात. आणि स्वामींनी तो पुरुषार्थ केला की ज्यांना ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे का मराठीत आहे माहिती नव्हती त्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लावली. आपण जर स्वामींच्याकडे आलो नसतो तर खरोखर हा प्रश्न विचारला असता की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे का मराठीत आहे. माझे एक मित्र परवा आले होते 2 महिन्यापूर्वी, चांगली व्यक्ती आहे आणि घडलेली गोष्ट त्यांनी मला विचारलं पण ती ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे ना. आपल्या जीवनात ज्ञानेश्वरी नुसती दाखवली नाही तर त्यातलं काही बाही आपल्या आचरणात आलं हे स्वामींचं जे प्रवचन होतं त्या प्रवचनाचं सामर्थ्य होतं. स्वामीजी नुसते प्रवचन करत नव्हते. प्रवचन करणारे व्यक्ती खूप असतात, सांगणारे व्यक्ती खूप असतात, बोलणारे व्यक्ती खूप असतात पण आपल्याबरोबर तन मन धन या तिन्हीनी येणाऱ्या व्यक्ती कमी असतात. स्वामीजी त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांच्या नुसत्या पारमार्थिक गोष्टींसाठी नाही तर त्यांच्या सांसारिक गोष्टींसाठी सुद्धा धावून जात असत. तन मन धनाने करत असत की जेणेकरून ती व्यक्ती परमार्थाला लागेल, ती परमार्थात स्थिर होईल. स्वामींच्या स्वांत सुखाय याचा आणखीन एक पैलू असा होता की ते अत्यंत प्रसिद्धी परान्मुख होते. जी व्यक्ती बोलताना जी चांगली बोलते त्या व्यक्तीची अशी इच्छा असते की मी 10 ठिकाणी जाऊन माझं ज्ञान जे आहे कंसात अज्ञान हे प्रगट करावं. ज्याला चांगलं बोलता येतं वक्ता दश सहस्त्रेषु असं म्हणतात, त्याची अशी इच्छा असते की त्याच्या हातात माईक आला रे आला की तो माईक सहसा सोडला जात नाही, तो माईक हातातच राहतो. स्वामीजी पूर्णपणे प्रसिद्धी परान्मुख होते. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत, एकदा बाबासाहेब पुरंदरे त्यांच्याकडे आले आणि ते त्यांना म्हणाले की आपण दोघं मिळून महाराष्ट्र ढवळून टाकूया, मी शिवछत्रपतींवरती बोलतो आणि तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, आपण दोघं सणावरवाड्याच्या पुढे कार्यक्रम करूया आणि हा महाराष्ट्र हलवून सोडूया. स्वामीजी म्हणले तुम्ही शिवचरित्र सांगा, मी आपला इतिहास सांगतो. अफजलखानाशी शिवाजी महाराजांनी युद्ध केलं, आपण युद्ध करायची जरूर नाहीये, पण परमार्थात मात्र जे ज्ञानोबांनी सांगितलं ते करायची जरूर आहे. ते कदापिही अशा मोठ्या समुदायापुढे गेले नाहीत, त्यांनी त्यांचे ग्राहक निवडले, त्यांनी कोणापुढे सांगायचं हे ठरवलं, काय सांगायचं हे ठरवलं आणि मग त्यांच्यापुढे सांगितलं. स्वामीजींच्या ठिकाणं ही एक विरक्ती होती, विलक्षण विरक्ती होती. हरिभक्त आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित, तरी ते अपूर्वता असं म्हणतात की हरिभक्त आहे आणि विरक्त आहे. एकदा हरिभक्त झाला, ह ब प झाला की लोक त्याच्याकडे गोष्टी घेऊन यायला सुरुवात होती आणि मग तो त्या गोष्टींना चिकटून बसतो, विरक्ती बाजूला राहते. स्वामीजी एक कमालीचे विरक्त होते. स्वामीजींचं त्यांना बाबासाहेब पुरंदरेंनी एकदा सांगितलं की मुंबईला एक प्रख्यात गायिका आहे, त्यांना ज्ञानेश्वरी आवडते, आपण त्यांच्याकडे जाऊया. स्वामीजी पहिल्यांदा जायला तयार नव्हते, ते म्हणले तिला इकडे बोलवा. बाबासाहेबांनी खूपच आग्रह केला म्हणून ते गेले. ते झाल्यानंतर त्या गायिका त्यांना म्हणल्या की मी तुम्हाला बिदागी देते, तुम्ही या आणि इथं तुम्ही प्रवचन करा. स्वामीजी त्यांना म्हणले की मी ज्ञानेश्वरी विकायला काढलेली नाहीये. स्वामीजी प्रवचनकार म्हणून काय होते, त्यांची जी निस्पृहता होती ती विलक्षण होती. स्वामींचं जे बोलणं असायचं ते अतिशय सोपं असायचं, सरळ असायचं, भावस्पर्शी असायचं, त्याच्यामध्ये शास्त्रीय शब्द फार नसायचे, क्वचित असायचे. आणि तो शास्त्रीय शब्द आला तर त्याची फोड करून ते सांगत असत. मला आठवतं आम्ही एकदा आळंदीला गेलो होतो सगळेजण आणि त्यावेळेला एक फार मोठे प्रवचनकार, त्यांचं प्रवचन तिथं होतं. ते जवळजवळ तासभर बोलले. ते तासभर बोलले त्यातला एखाद दुसरा शब्द वगळता काहीही कळलं नाही, कारण ते सगळेचे सगळे शब्द हे संस्कृत प्रचूर शब्द वापरत होते. अनध्यस्त विवर्त, त्या शब्दांमधनं तो अर्थ होता तो केव्हा पळून गेला कळलंच नाही. त्यांचं ज्ञान दिसत होतं पण त्या ज्ञानातनं लाभ जर काही म्हणाल तर लाभ काहीच झाला नव्हता. किंबहुना आता यांचं प्रवचन संपतंय कधी अशी वाट प्रत्येकजण बघत होते. स्वामींचं जे प्रवचन होतं ते सर्वसमावेशक असायचं. ती व्यक्ती अडाणी असो, ती व्यक्ती बुद्धिमान असो, ती व्यक्ती गरीब असो, ती व्यक्ती श्रीमंत असो, ती व्यक्ती बाल असो, ती व्यक्ती तरुण असो, ती व्यक्ती वृद्ध असो, त्या सगळ्याच्या सगळ्यांना ते प्रवचन त्यांच्या हृदयापर्यंत जायचं. हे सामर्थ्य त्यांच्या केवळ शब्दांचं नव्हतं, त्यांच्या ज्ञानाचं सामर्थ्य होतं. त्यांचं प्रवचन कसं करायचं, पूर्वी एक सुकुमारन म्हणून यायचा. हा सुकुमारन हा पॉंडेचेरीचा. ह्याला दोनच भाषा यायच्या, एक फ्रेंच, कारण पॉंडेचेरीमध्ये फ्रेंच पण शिकवतात, आणि दुसरी भाषा तमिळ की जी त्याची मातृभाषा होती. त्याला हिंदी देखील येत नाही. त्याने त्याचं इंजिनिअरिंग केल्यानंतर तो पुण्यात आला, तो मोडकं तोडकं हिंदी बोलायचा. त्याचा हिंदी ऐकताना सुद्धा गंमत वाढायची. आपल्या मराठीनं त्याचा हिंदी, आपण जे मराठीतनं हिंदी बोलतो, भाग्या भाग्या आणि धाडकन आपट्या, तसं त्याचं थोडंफार असं हिंदी असायचं. तो स्वामींच्याकडे प्रवचनाला यायला लागला. त्याला विचारायचं, सुकू तुला काय कळतं रे? पाऊण तास तो असायचा. तुला अरे मला स्वामीजी काय म्हणतात ते कळतं, मी तुला सांगू शकणार नाही, पण मला कळतं ते काय म्हणतात ते. स्वामींच्या शब्दाचं सामर्थ्य असं होतं की ज्या व्यक्तीला मराठी कळत नाहीये त्या व्यक्तीला देखील स्वामींचा काय बोलतायत त्याचा भावार्थ हृदयापर्यंत जात होता. स्वामींच्या प्रवचनाचं एक विलक्षण सामर्थ्य होतं. आपण आपल्या शंका घेऊन याव्यात, आपल्या मनातले संदेह घेऊन यावेत. स्वामींचं प्रवचन ऐकलं की ते संदेह कुठं जसं बर्फ वितळून जावा तसे ते वितळून जायचे. कळायचं देखील नाही की येण्याच्या पूर्वी माझ्या डोक्यात काहीतरी असे होते विचार. स्वामींच्या जीवन स्वामींच्या प्रवचनाने नुसते विचारांचं आपल्याला कळायचं अशातला भाग नाहीये, स्वामींच्या प्रवचनाने आपलं मन देखील बदलून जायचं. येण्याच्या पूर्वी आलेलं खट्टू मन, काही काही वेळेला ऑफिसमधनं आलेलं, ऑफिसमधनं साहेब आपल्याला काहीतरी बोलल्या, कारण आपलं कारण असायचं. स्वामींचं इथं आलं, ते प्रवचन ऐकलं रे ऐकलं की ते मनावर आलेलं जे मळब असायचं, मलिनता असायची, ती कुठं निघून जायची कळायचीच नाही. परत ज्याला टुणटुणीतून, स्वामीजींचा शब्द होता टुणटुणीत, टुणटुणीतून जायचं. स्वामींचे जे शब्द असायचे, स्वामीजी म्हणायचे की कोणी जर व्यक्ती माझ्याकडे आली काळजीयुक्त चेहऱ्यानी तर मला असं वाटतं की याच्या डोक्यावर काय पृथ्वीचा भार दिलाय की काय, सगळी पृथ्वी आता तुझ्या डोक्यावरनं घेऊन जा असं कोणी सांगितलंय की काय, आणि मला त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं वाटतं. स्वामीजी फक्त प्रवचनकार नव्हते. स्वामीजी जो परमार्थ सांगितला, त्यांचा जो स्वांथ सुखायचा होता, तो परमार्थ कदापि परावलंबी नव्हता. स्वामीजी ज्या काळात परमार्थ सांगत होते त्या काळात परमार्थावरती उपजीविका होत असे. याचा अर्थ असा की त्यावेळेला प्रवचन कीर्तन झालं की एक थाळी फिरवली जायची आणि त्या थाळीमध्ये लोक पैसे टाकत असत आणि त्या पैशांवरती तो जो प्रवचनकार किंवा कीर्तनकार आहेत त्यांची उपजीविका होत असे. ज्यावेळेला असा परावलंबी परमार्थ होत असतो त्यावेळेला सांगण्याला मर्यादा पडतात. अर्थस्य पुरुषो दासः, अर्थाचा पुरुष दास होऊन जातो. स्वामीजींनी परावलंबित्व काढलं. त्यावेळेचे कदाचित अगदी थोड्या प्रवचनकारांपैकी ते एक होते की ज्यांची उपजीविका प्रवचनावरती नव्हती, ज्यांच्या उपजीविकेचं साधन हे परमार्थ नव्हतं. त्यामुळे स्वामींचा परमार्थ, स्वामींचं प्रवचन हे अत्यंत बाणेदार असायचं. जे ज्ञानेश्वरांना पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांना पाहिजे, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सांगायचं एवढंच असायचं. जे समर्थांनी सांगितलेलं आहे तेवढंच सांगायचं एवढंच असायचं. दुसऱ्याला काय वाटेल हा त्यातला भाव नसायचा. जर का अर्थ हा जर का आपल्या समोरच्या व्यक्तींकडनं येत असेल तर त्यांचं मन जपणं हे बऱ्याच वेळेला आवश्यक ठरतं. कारण समोरच्या व्यक्ती जर आल्या नाहीत तर प्रवचनातनं मिळणारं उत्पन्न मिळणार नाही, माझी उपजीविका होणार नाही. स्वामींचा जो स्वांत सुखाय जो होता त्याच्यामध्ये अशा अनेक कंगोरे अनेक गोष्टी या लपलेल्या होत्या. स्वामींच्या जीवनातला जो दुसरा कालखंड दिसतो, पहिला कालखंड जो आहे तो स्वामींच्या जीवनाचा 1968 पर्यंत, 58 साली स्वामींनी सुरुवात केली प्रवचनाला, 58 ते 68 स्वामी स्वरूपानंदांच्याकडे जाण्यापर्यंतचा कालखंड. 68 साली स्वामी स्वरूपानंदांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर त्यांच्या प्रवचनाचा जो बाज होता तो पूर्णपणे बदलला. त्यांच्या प्रवचनामध्ये सद्गुरु सेवा आली, सद्गुरु सेवा म्हणून ते प्रवचन करायला लागले. स्वामींचा जी पहिली भेट झाली त्यानंतरचं जे प्रवचन झालं त्या प्रवचनात स्वामी स्वरूपानंदांनीच त्यांना प्रशस्तीपत्र दिलं होतं. हा जो फोटो आहे स्वामीजींचा तो त्याच वेळी काढलेला, तो फोटो अतिशय सुंदर आला होता. त्या फोटोग्राफरने त्यांना स्वामींना म्हणले की हा फोटो किती सुंदर आलाय. स्वामी स्वरूपानंद म्हणले, बाळासाहेबांचं प्रवचन ऐकत होतो ना मी, कोण चांगलं म्हणतंय याला फार मोठी किंमत आहे, कोण कौतुक करतोय याला फार मोठी किंमत आहे. स्वामीजींनी जे कौतुक केलं ते फक्त त्यांच्या प्रवचनाचं वक्तृत्व कौशल्याचं नव्हतं, असे अनेक वक्ते येतात आणि जातात. स्वामीजींनी जे त्यांचं कौतुक केलं होतं ते जे सांगत होते ते त्यांच्या जीवनात होतं, आणि जे जीवनात होतं ते सांगत होते, आणि ते सांगत सुद्धा अशा पद्धतीने होते की येणारा श्रोता जो आहे त्यालाही ते करावंसं वाटेल. स्वामीजींची जी गुरुसेवा होती प्रवचनाच्या अंगाने चाललेली ती तेव्हापासून सुरुवात झाली. स्वामीजींचं जेव्हा गुरुवर्णन असायचं प्रवचनामध्ये तेव्हा त्यांच्या वाणीला अक्षरशः भर यायचा. त्यावेळेला आमच्यापैकी कोणीही स्वामी स्वरूपानंदांना बघितलेलं नव्हतं, तशी शक्यताही नव्हती. स्वामीजींनी 1974 साली ढेर ठेवला, पण स्वामीजी जे स्वामी स्वरूपानंदांचं वर्णन करायचे ते ऐकून आपण त्यांना बघितलं नाही असं वाटायचंच नाही. जणू काय आपण स्वामींना बघितलेलं आहे, आपण त्यांना भेटलेलो आहोत, आपल्याला ते ओळखतात आणि आपण त्यांना ओळखतो. हे एक विलक्षण सामर्थ्य स्वामींचं जे होतं ते त्यांच्या गुरुभक्तीतनं आलेलं सामर्थ्य होतं आणि ते त्यांच्या प्रवचनात ठाई ठाई दिसायचं. ते म्हणायचे की तुम्ही माझं कौतुक करता, 1 ऑक्टोबरला जेव्हा मनोगत व्हायची त्याला अर्थातच स्वामींच्यावरतीच बोलणं व्हायचं. ते म्हणायचं तुम्ही माझं कौतुक करता याचं कारण तुम्ही स्वामी स्वरूपानंदांना बघितलेलं नाहीये, मी म्हणजे पुण्याची पर्वती आहे आणि ते म्हणजे हिमालय. स्वामींची गुरुभक्ती जी होती ती बघून बेलसरे महाराज सुद्धा थकित झाले. स्वामीजी बोलतच होते स्वामींच्या बाबत. वस्तुतः स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांचा जर का वेळ बघितला टोटल भेटीचा तर मान्य वाटत 2-4 तासापेक्षा जास्त असेल. पण स्वामी स्वरूपानंदांचे त्यांचं जे ऐक्य झालेलं होतं मनाच्या बुद्धीच्या बोधाच्या पातळीवरचं ऐक्य होतं, ते ऐक्य त्यांच्या प्रवचनातल्या प्रत्येक शब्दातनं असं झिरपत असे. स्वामींच्या प्रवचनात रसही खूप असत. स्वामींचं प्रवचन रसयुक्त असे. ज्याला ज्ञानेश्वरीचं प्रवचन करत असत त्या विशेषतः शांत रस हा त्यांच्या बोलण्यात न्यायचा. ज्यावेळी ते दासबोधाचं प्रवचन करत तेव्हा त्यांच्यामध्ये वीर रस असायचा. स्वामींचं दासबोधाचं प्रवचन एवढं जोशपूर्ण असायचं. खरं त्यांची सगळीच प्रवचनं जोशपूर्ण होती. आपण त्यांचं जे बघतो इथं व्हिडिओ, ते व्हिडिओ जे आपण बघतो ते व्हिडिओ साठीतलेत, ते साठीत असतानाचे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंग मला वाटतं 75-76-77-78 नंतर सुरू झालं. जेव्हा प्रमोद कुलकर्णी आले 77 साली स्वामींचं वय 60 वर्ष होतं. 60व्या वर्षी त्यांचा जो प्रवचनातला जो जोश आहे तो बघितला की आपलं वय किती हे तैराशीत मांडायला भीती वाटते. त्यांचं प्रवचन एक धबधब्यासारखं असायचं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, जणू काय आतलं मावत नाहीये आणि ते असं धबधब्यासारखं येत आहे आणि तो धबधबा देखील सुंदर धबधबा आहे. त्या धबधब्यामध्ये वाहून जायची शक्यता नाही, वाहून जीव जायची शक्यता नाही. त्या धबधब्यामध्ये जो जाईल तो अमृतत्वात पावेल असा धबधबा त्यांचा असायचा. त्यांच्याशात शांत, वीर, अद्भुत आणि हास्य असे चार रस प्रमुख असायचे. त्यांच्या एक हास्यरस जो होता तोही फार सुंदर असायचा. हास्यरसाचे दोन संप्रदाय सांगितले जातात, एक आत्र्यांचा संप्रदाय आणि एक पुलंचा संप्रदाय. आत्र्यांचा जो आहे तो आत्र्यांचा संप्रदाय जरा जड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्तिगत जे विनोद आहेत हे खूप आहेत की ज्या लागू शकतील. पुलंच्या मध्ये व्यक्तिगत विनोद नाहीत, ते गुदगुल्या करणारे विनोद आहेत. स्वामीजींचा विनोद जो होता तो पुलंच्या संप्रदायाच्या जवळपासचा असा होता. स्वामीजी त्या गोष्टी सांगत, त्याही फार सुंदर सांगत. ते सांगत असत काय काहींच्या ज्या पिढ्या असतात त्या पिढ्यांमध्येच जणू काय प्रॉब्लेम्स हे असतात. ते एक उदाहरण सांगत असत की एकदा काही मुलं बॅटबॉल खेळत होती. त्या बॅटबॉल खेळताना तो बॉल एकाने मारला आणि तो एका वाड्यात जाऊन पडला. तो वाडा जो होता त्या वाड्यामध्ये कोणी जात नसत, तिथे एक माणूस, जाड माणूस राहायचा. आणि तो जो माणूस होता तो माणूस भीतीदायक होता, सगळ्यांना भीती वाटायची, त्यामुळे तिथे कोणी जात नसे. तिथे मुलं खेळणारी होती, त्यातला एक टग्या जो होता तो म्हणला मी आणतो बॉल, म्हणून तो आतमध्ये गेला. तो बॉल पार वरती गेलेला होता आणि तो जो माणूस होता, जाड माणूस, तो वरती राहायचा, तो सहसा कधी खाली यायचा नाही. हा मुलगा वरती गेला तर माणूस त्याच्या बाहेरची जी गच्ची होती तिथंच तो बॉल होता. या मुलाने त्याला पहिल्यांदाच बघितलं होतं, तो त्यांना म्हणला अबोब केवढा जाण माणूस आहे, ह्याला मेला तर कसं न्यायचं खाली. त्या जाड माणसाला राग येतो, तो त्याला बांधून ठेवतो. थोड्या त्याचे वडील बघायला येतात, ते मुलांना विचारतात खोडत नाही, तो त्या वाड्यात गेला तो तुमचा मुलगा. हा वरती जातो, हे वडील वरती जातात, ते बघतात मुलाला बांधलेलं आहे. ते म्हणले काय झालं. स्वामीजी इतक्या मस्त सांगत असत हे, मी नाही सांगू शकत आहे, मी फक्त गोष्ट सांगतोय. स्वामी काय झालं. ते म्हणले काय तुमचा मुलगा आहे, काय संस्कार आहेत त्याच्यावरती. त्याने मला बघितलं, म्हणला अबब मेला त्याला कसं न्यायचं. ते वडील म्हणतात त्यात काय आहे, तो लहान आहे, मेला तर हातपाय तोडायचे आणि घेऊन जायचं खाली. तो जाड माणूस चिडतो, त्यालाही बांधून ठेवतो. थोडा वेळ त्यांचे वडील येतात, आजोबा म्हणजे या मुलाचा आहे. ते विचारतात अरे कुठे गेले दोघं जण. त्यांना तिकडे वरती गेले त्या वाड्यात. वरती जातात आजोबा, म्हणतात काय झालं दोघांना बांधलेलं बघून. ते म्हणले काय म्हणे तुमचा नातू. तो म्हणतो मेला तर काय करायचं, तुमचे मूल चिरंजीव आहेत ते म्हणतात की हातपाय तोडा घेऊन जायचं. हे आजोबा म्हणतात जाऊन द्या, दोघही बालबुद्धीचेच आहेत, कशाला हातपाय तोडायचे, कसं काय इथल्या इथंच जाळून टाकायचं. स्वामीजी ते अशा पद्धतीने सांगत असत की त्या प्रवचनातला जो काय ताण थोडासा आलेला असेल तो देखील निघून जायचा. वातावरण एकदम हलकं फुललं व्हायचं. स्वामींच्या हास्यरसातले काही काही टार्गेट्स मात्र होते. आम्ही युनिव्हर्सिटीवरती राहतो असं ते अशा काही याच्यात सांगायचंय की ऐकताना देखील हसायला यायचं. आम्ही युनिव्हर्सिटीवरती राहतो. स्वामीजींचं जे पुढचं जे त्यांच्या कार्याचं जे अंग होतं, त्या कार्याचं अंग जे होतं ते 1975 साली सुरू झालं. स्वामी स्वरूपानंदांनी 1974 साली देह ठेवला. देह ठेवल्यानंतरचं, देह ठेवायच्या अगोदर स्वामींना संप्रदायाचे अधिकार दिलेले होते आणि त्यावेळचे बाळासाहेब हे स्वामी माधवनाथ झालेले होते. हे जे 1975 पासून 1996 पर्यंतचं काम जे होतं ते काम हे सांप्रदायिक काम होतं. स्वामीजींनी त्यांचं जे वक्तृत्व होतं, त्यांचं जे निरूपण होतं, त्यांची जी प्रवचन कला होती हे प्रबोधनाचं उत्कृष्ट साधन म्हणून वापरले. स्वामीजी जेव्हा बोलत असत तेव्हा मनातले संदेह सहज बाजूला जायचे. स्वामीजींच्याकडे येणारा श्रवण करणारा जो व्यक्ती होती तिचा परमार्थ हा अधिक चांगल्या पद्धतीने 100% होत असे, त्याच्या मनात शंका नसत. जे कोणी खूप वाचणारी खूप ऐकणारी अशी जी व्यक्ती आहे त्याच्या मनात शंका खूप येत असत. ध्यान करायचं का नाम घ्यायचं, ध्यान चांगलं का नाम चांगलं, कलियुगात ध्यान जमेल का न जमेल. स्वामींचं बोलणं जे असायचं जे अत्यंत शास्त्रशुद्ध असायचं जे त्यांच्या अनुभवाचं असायचं आणि जे गीता ज्ञानेश्वरी दासबोध उपनिषद यांना मान्य असायचं त्यांनी मनातले शंका सहज जायच्या. स्वामीजी म्हणायचे की श्रवण करणारा साधक आणि श्रवण न करणारा साधक याच्या परमार्थामध्ये फार मोठा फरक असतो. निस्संदेह प्रमाणपणे जो परमार्थ करू शकतो त्याचा परमार्थ त्याचा अनुभव त्याला लवकरात लवकर येऊ शकतो. स्वामीजींनी हे निरूपण जे होतं हे उत्कृष्ट साधन म्हणून वापरलं. स्वामीजी म्हणायचे मी प्रवचन करतो पण मी प्रवचनकार नाहीये, मी संसार केला पण मी संसारी नाही, मी कापड दुकानदारी केली पण मी दुकानदार नाहीये. साधन म्हणून वापरणं आणि त्याचा अंगावरती लेबल लावून घेणं यात फार मोठा फरक आहे. स्वामीजींचं वेळेला अनेक उत्तम निरूपणकार प्रवचनकार जे स्वामींच्याकडे सुद्धा येत असत परंतु त्यांच्या बोलण्याचा परिणाम हा लोकांवरती झाला नाही आणि स्वतःवरतीही झाला नाही. स्वामीजींचं जे बोलणं होतं त्यांचं जे प्रवचन होतं त्यांनी लोकांची जीवन बदलली. जी दुःखी असणारी व्यक्ती होती ती आनंदात राहायचा अभ्यास करायला लागली, तिला आनंदाचा अनुभव यायला लागला. जी अत्यंतिक संसारी होती तिला संसारापासून लांब राहायची बुद्धी व्हायला लागली. जी व्यक्ती सिनेमामध्ये बुडलेली होती तिचा सिनेमा कधी सुटला तिला कळलं नाही. स्वामींच्या निरूपणाचा तो परिणाम होता, स्वामीच्या प्रवचनांचा तो परिणाम होता. हे जे बोलण्यामधलं त्यांचं सामर्थ्य इतकं अद्भुत होतं की त्या सामर्थ्याला दुसरी उपमा नव्हती. जे सामर्थ्य साधनेने देखील येणार नाही ते त्यांच्या बोलण्यात ना असायचं, ज्या गोष्टी साधनेने देखील समजू शकणार नाहीत ते त्यांच्या बोलण्यात ना समजू शकायच्या, त्यांच्या दृष्टीत ना समजू शकायच्या. शांती म्हणजे काय हे त्यांच्या दृष्टीत ना समजायचं, समाधान म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून समजायचं. स्वामीजींचं निरूपण आणि स्वामीजी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी नव्हत्या. गायक आणि गायन या वेगळ्या गोष्टी असतात, नृत्य करणारा आणि नृत्य, नर्तक आणि नृत्य या वेगळ्या गोष्टी असतात. स्वामींचं जीवन आणि ते बोलत होते यात इतकी एकरूपता होती की त्या एकरूपतेचा परिणाम हा कोणावरती सहज व्हायचा, त्याला दुसरं काहीच करायला लागायचं नाही. त्यांच्याकडे येऊन बसायचं आणि ऐकायचं एवढंच होतं. ती व्यक्ती बदललीच पाहिजे, त्या व्यक्तीच्या जीवनात बदल व्हायलाच पाहिजे. स्वामीजी कधी बोलले नाही तसं, पण बहुधा त्यांची ती प्रतिज्ञा होती की त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे त्या त्या व्यक्तीच्या प्रयत्नानुसार पण चार पावलं पुढे गेलंच पाहिजे आणि त्याचा अनुभव येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आला. त्याचे प्रयत्न कमी पडले असतील पण तो पुढे गेला नाही असं झालं नाही. स्वामींच्या प्रवचनांचा जो मुख्य उद्देश होता तो मनुष्य घडवणं हा होता आणि विशेषतः तरुण. स्वामींचं तरुणांवरती अतिशय प्रेम होतं. स्वामींचंच काय खरं सगळ्या संतांचं तरुणांवरती प्रेम असतं, कारण तरुण हा एकच घटक असा असतो की जो स्वतःमध्ये आणि जगामध्ये बदल घडू शकतो. एक अंगात जिद्द असती, धमक असती, झोकून देण्याची वृत्ती असते. या तरुणांना स्वामींनी जवळ केलं, पण तरुण जवळ येणं हे सामान्य गोष्ट नसते, तरुण सहसा जवळ येत नाही. स्वामींच्या काळचे जेवढे प्रवचनकार आणि कीर्तनकार होते त्यांच्याकडे ज्यांचं आता पुढे काही करायचं राहिलेलं नाहीये, आणि जसं म्हणतात अर्ध्या गौऱ्या वैकुंठाला गेलेले आहेत, अशा व्यक्ती बाजूला असायच्या. स्वामींच्याकडे जेव्हा हे प्रवचनकार यायचे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं की आपल्याकडे एवढे तरुण मुलं येत आहेत. तरुणामध्ये चिकित्सकता असते, चिकित्सक असतात. बाप दाखवणं तर श्राद्ध कर हा गुण तिथं असतो. त्यांना जर का आढळलं की यांचं जीवन आणि बोलणं याच्यामध्ये फार फरक आहे, फार का ते राहू शकणार नाही. स्वामींनी ज्या तरुणांना जवळ केलं, स्वामीजींच्या भोवती जे तरुण जमा झाले, त्या तरुणांना स्वामींचं जीवन आवडलं, त्या स्वामीजी आवडले, आणि त्यांचं बोलणं सहज ते सगळ्यांनाच आवडत होतं. स्वामींचा परमार्थ अत्यंत लॉजिकल होता. ते सांगायचे जो परमार्थ जे प्रवचनातून सांगायचे त्याचा आणि जीवनाची फारकत कदापिही नव्हती. परिस्थितीला अनुरूप असा परमार्थ ते सांगत गेले. त्यांनी कदापि असं सांगितलं नाही की तुम्ही 12 तास रोज ध्यान करा. ते सांगायचे 1.5 तास ध्यान करा, पण इतर सर्वच्या सर्व जीवन जे आहे ते परमार्थ रूप करा. स्वामींच्या जीवनाचं आणखी एक होतं की अभ्युदय आणि निःश्रेयस, पारमार्थिक संपन्नता आणि सांसारिक संपन्नता या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी कशा साध्य होतील ते सांगत होते, आणि त्या सहज साध्य असतात हे त्यांनी स्वतःवरनं दाखवून दिलं. याचं कारण असं की त्यांचा जो परमार्थ होता हा समग्र परमार्थ होता. त्याच्यामध्ये कर्माला स्थान होतं, त्याच्यामध्ये भक्तीला स्थान होतं. ज्यावेळेला कर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान, नाम या सगळ्यांना जेव्हा स्थान असतं, त्यावेळेला कर्माची जी क्वालिटी आहे ही अतिशय सुंदर होत असते. ते कर्म परमात्म्याची पूजा म्हणून करायला सांगायचे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, अशी कर्म ज्यावेळेला होतील तेव्हा त्या कर्मांचा परिणाम हा स्वाभाविकच चांगला होत असतो. त्यांनी परमार्थ सहजच, त्यांनी प्रपंच सहजच संपन्न होत असतो. त्यासाठी वेगळं करायला लागत नाही. स्वामींचं जीवन जे होतं ते समग्र जीवन होतं, कम्प्लीट जीवन होतं, पूर्ण जीवन होतं. मला आठवतं की स्वामीजींनी एकदा ध्यान झाल्यानंतर दोन फोटो होते, स्वामींचा होता, स्वामी स्वरूपानंदांचा होता, आणखीन एकांचा होता. स्वामीजी म्हणले हे पूर्ण संत आणि ते अर्धे संत. स्वामीजी हे पूर्ण संत होते. त्यांच्या जीवनात प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्थान होतं. त्यांचं जीवन हे सहज आकर्षक होतं. त्याच्याकडे तरुण आकर्षला गेला नाही तर नवल अशी परिस्थिती तिथं होती. आणि स्वामींचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं, स्वामीजी तरुणांपुढं तरुण असत, वृद्धांपुढं वृद्ध असत, बालकांपुढं बाले असत, मौने मौनी, गुणशी गुणवान, पंडिते पंडित अस्य, धन्य कोपी त्रिभुवन जयी यो वधूते वधूतहा. ते तरुणांशी असे बोलत, त्यांच्या फिरक्या अशा घेत, कुणाचं लग्न जर ठरलं तर स्वामीजी जे फिरका घ्यायचे ते विलक्षण असायचं. उखाणे जेव्हा ते सांगायचे, स्वामीजी अत्यंत रसिक होते. आणि त्यांची ती रसिकता जी होती ती त्यांच्या प्रवचनातल्या प्रत्येक शब्दातनं पाझरत असे. स्वामीजींच्या ठिकाणी कर्मकांड जे होतं ते शून्य होतं. कर्मकांड हा असा प्रकार आहे की ज्याने चांगल्या व्यक्ती लांब जातात. कर्मकांडामुळे मुख्य परमार्थ बाजूला राहतो. जसं त्यातला प्राण निघून जावा आणि कलेवर राहावं, कारण कर्मकांड त्या मानाने सोपं असतं. तैलंग स्वामी त्याला हडेल हप हडेल हप असं म्हणत असत. तीच तीच गोष्ट परत करायची, त्याच्यामध्ये मन असेल अथवा असेल. स्वामींनी त्यातलं जे मन होतं त्याच्याकडे भर दिला. स्वामींनी जेवणावरही कधी केल्या नाही. त्यावेळेचं जे परमार्थिक वातावरण होतं त्याच्यामध्ये या जेवणावळींना फार मोठं महत्व होतं. उत्सव झालाच झाला की पहिल्यांदा जेवणामध्ये व्हायला पाहिजे. साधक काम करतात, कष्ट करतात. वस्तुतः परिस्थिती अशी असायची की सकाळी जेवून लोक तिथे यायची. स्वामींनी जेवणावळींना कदापि महत्व दिलं नाही. स्वामींनी जर महत्व कोणाला दिलं असेल तर साधनेला दिलं. त्यांचा सगळा जो परमार्थ, त्यांचं जे प्रवचन असायचं, त्याच्यामध्ये साधने व्यतिरिक्त एकही शब्द नसायचा. त्यांनी जे साधनेवरती जोर दिला, त्यांनी जे साधना शिकवली, त्या साधनेने जीवन संपन्न झाली. त्यांच्यामध्ये गोडता कोणतीही नव्हती. स्वामींच्या जीवनात गोडतेला स्थानच नव्हतं. स्वामीजी म्हणायचे की मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की तुम्ही 12 आणि 12 आणि 12 वर्ष असं जर का ध्यान केलं रोज 1.5 तास तर तुम्हाला परमात्मा प्राप्ती झाली पाहिजे. जसं गणितामध्ये 2 आणि 2 = 4 तसं परमार्थात आहे. स्वामींनी गूढवादाला स्थान हे कुठंच दिलं नाही. स्वामींच्या जीवनात त्यांच्या प्रवचनामध्ये चमत्काराला स्थान नव्हतं. स्वामींच्या जीवनात चमत्कार झाले, पण त्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार जो होता तो आपलं जीवन बदलण्याचा होता. आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं निरूपण, त्यांचं प्रवचन हे फार मोठं साधन वापरलं. त्यांनी एक तरुणांची नवी फळी निर्माण केली की जे त्यांचं प्रवचनाचं कार्य आहे हे पुढे चालू ठेवेल. आणि नुसतं पुढे चालू ठेवेल नाही, तर जसे ते बोलत होते तसं पुढे चालू ठेवेल, जसं त्यांना अपेक्षित होतं तसं पुढे चालू ठेवेल. हे सामान्य गोष्ट नाही. आपण आपल्या मुलांना शिकवायला लागलो तर मुलं शिकत नाही. ते म्हणतात बाबा आता मी बघतो. एक उत्तम परमार्थ सांगणाऱ्यांची, नुसतं सांगणाऱ्यांचे नाही त्याचा अभ्यास करणाऱ्यांची अशी फळी निर्माण करण्याचं विलक्षण कार्य असं दिसतं संतांचे. अनेक जर बघितलं तर एक पिढीनंतर दुसरी पिढी ही होत नाही, तिथं थांबतं. त्याच्या पुढं ते तसंच कार्य चालू शकत नाही. अनेक संप्रदाय जे आहेत ते संप्रदाय खंडित होण्याचं एकमेव कारण की पुढच्या पिढीमध्ये तशी अधिकारी व्यक्ती अथवा सांगणारी व्यक्ती की जिला परमार्थ, शुद्ध परमार्थ कळतो अशी व्यक्तीच निर्माण झालेली नाही. आणि ही निर्माण आपोआप होत नसते, याच्यासाठी कष्ट करायला लागतात. आणि शिस्तबद्ध पद्धतीने कष्ट करणं हे स्वामींनी केलं. त्यासाठी ते रोज प्रवचन करत असत. रोज प्रवचन करणं हे काय असतं? ही सामान्य गोष्ट नाही. रोज प्रवचन करणं, रोज प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला रोज अभ्यास करायला पाहिजे. आणि स्वामींचा अभ्यास हा फक्त प्रवचनाचा अभ्यास नव्हता. स्वामींचा अभ्यास त्या ओवीतल्या अंतरंगाचा अभ्यास होता, त्या ओवीचा आपल्या जीवनाच्या संबंधाचा अभ्यास होता, त्याच्या अनुभवाचा अभ्यास होता. आणि तो अभ्यास ते 58 सालापासून करत होते. स्वामींच्या प्रवचनाचा जो ढाचा होता तोही मजेदार असायचा. स्वामीजी पहिले 5 ते 10 मिनिटं जे आहेत ते मागं काय सांगितलं ते परत सांगत असत, त्याचा आढावा घेत असत. आणि ते म्हणत असत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. बऱ्याच वेळेला काय ते नसायचं लक्षात, पण ते पहिले 5 ते 10 मिनिटं ते मागं काय झालं तो विषयाचा आढावा घेत असत. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्यांचं त्या ओवीवरचं अथवा श्लोकावरचं स्वतंत्र चिंतन असे. आपण स्वामींची जर प्रवचन ऐकली तर फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेवढंच तिथं नाहीये. जसं ज्ञानेश्वरीला वार्तिक असं म्हणतात, भगवद्गीतेचं वार्तिक, याचा अर्थ असा की भगवद्गीतेत आहे ते तर ज्ञानेश्वरीत आहेच आहे, पण भगवद्गीतेत जे नाही तेही तिथं आहे. स्वामींचं निरूपण हे तसं वार्तिकासारखं असायचं. मला आठवतंय 12व्या अध्यायातला जो श्लोक आहे, अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, त्यातला जो श्लोक जो होता त्याचा अर्थच आपण बघितला. ज्ञानोबाने 1-2 ओव्या त्याच्यावरती लिहिलेल्या आहेत आणि प्रत्येकाने त्याच्यावरती सगुण का निर्गुण अशा पद्धतीने अर्थ केलेला आहे. स्वामींनी जो अर्थ केला तो वेगळा होता. याचं कारण असं, स्वामींनी ज्या पहिल्या अध्यायाची जी संगती जी आहे, तोपर्यंत अध्याय आलेले जे आहेत त्या सगळ्यांचा विचार करून म्हटले होते की हे सगुण आणि निर्गुण नाही. जो कोणी व्यक्ती हे भक्तियुक्त योग करतो तो आणि भक्तीशिवाय योग करतो तो, हे तिथं सांगितलेलं आहे. स्वामींचे विचार स्वतंत्र होते. हे जे स्वतंत्र विचार जे होते हे त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या चिंतनातनं, त्यांच्या अभ्यासातनं असे आलेले होते. जसं ते सांगतात ना की मी काय यांचा टंकलेखक नाहीये. मल्लिकार्जुन मनसुरांची जी गोष्ट होती की त्यांच्या पुढे एक व्यक्ती आली, ती म्हणली की तुमचे गुरु हा राग असा राग गात नसत. ते म्हणले हो, माझे गुरु हा राग असा गात नसत. माझे गुरु कसा गात असत ते तुम्हाला म्हणून दाखवतो. त्याने गाऊन दाखवला. त्यांचे गुरु कसा गात असत तेही दाखवतो तुम्हाला, तेही गाऊन दाखवला. आणि म्हणले मी असा गातो म्हणून तेही गाऊन दाखवलं. आणि म्हणले तुम्हाला काय वाटतं, मी काय त्यांचा काय टंकलेखक आहे का काय? मी त्यांचा कॉपी कॅट नाही आहे. स्वामींच्या प्रवचनात त्यांची जी स्वतंत्र बुद्धी होती, पण शास्त्राधिष्ठित बुद्धी. स्वतंत्र बुद्धी याचा अर्थ कुठेही हिंडणारी नव्हती, अत्यंत शास्त्राधिष्ठित, सद्गुरूंना मान्य, सद्गुरूंनी देखील व्हावा म्हणावा अशी बुद्धी त्यांची प्रगट होत असे. शेवटी असं वाटतं स्वामींच्या बोलण्यावरती खरं किती, प्रवचनावरती किती बोलणार. आपण जेवढं बोलू तेवढं कमी होतं आणि कमी आहे. अजूनही कितीतरी जण बोलतील, पण असं वाटतं की स्वामीजींचं जर का प्रवचनाला आपण आलो नसतो तर ज्ञानेश्वरी सोडा काहीच कळलं नसतं, जीवन वाया गेलं असतं. असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये भगवंत हे रणांगणावरती होते, त्यामुळे त्यांनी अर्जुनाला जी गीता सांगितली ती संक्षेपानेच सांगायला लागली, कारण ते रणांगणावर होते. त्यात जे सांगायचं राहिलं होतं ते ज्ञानोबांच्या रूपाने ते आले आणि ज्ञानोबांच्या रूपाने त्यांनी आपल्याला सांगितलं. स्वामींचं प्रवचन ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल ज्ञानेश्वरीवरचं, नक्की एक म्हणा असं वाटतं की ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी त्यावेळेच्या मराठीमध्ये लिहिली, की त्यावेळेचा मराठी आज समजत नाही. मराठी भाषा बदलतीय, जणू काय ती अपूर्णता थोडीफार जी होती ती पूर्ण करण्यासाठी जणू ज्ञानोबाच स्वामींच्या रूपाने आले. हा नुसता भाव नाही तर बऱ्याच जणांचा अनुभवही तो होता की जसं ज्ञानेश्वर भगवान विष्णू होतं तसं स्वामी माधवनाथ आणि ज्ञानोबा यांच्यामध्ये फरक नव्हता. ते दोन्ही पूर्णपणे एकरूप होते. जणू काही तिरे संस्कृताची गहने असं जे होतं ती मराठीची सुद्धा जी गहन तिरं झाली होती ती बाजूला सोडून, बाजूला काढून सगळ्या जणांना ज्ञानेश्वरी कळावी म्हणूनच स्वामींचा अवतार झाला असं दिसतं. अशा या प्रवचनामध्ये अवगाहन करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं हे आपण भाग्यवंत खरेच, पण अजून बरंच काही बाकी आहे. स्वामींचं प्रवचन ऐकण्याचं काम झालेलं आहे, करण्याचं काम बाकी आहे. आपण आज स्वामीजींच्या चरणाशी प्रार्थना करूया की जे काय ऐकलेलं आहे ते आता आमच्या आचरणात येऊ, आमचं ऐकणं आणि आमचं आचरण यातलं अंतर कमी कमी होत जावं, आमचं बोलणं आणि आमचं आचरण यातलं अंतर कमी कमी होत जावं, आणि ती ज्ञानेश्वरीचा आनंद जसा त्यांना मिळत होता तसा आनंद आपल्यालाही मिळो. आता यानंतर आपण आरती करणार आहोत. विलासदादा आपल्याला आरती सांगतील.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तो ज्ञान देवी आजी सी अमृत ओवी देशी जाणीव आगळी अजाण भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण विषी आता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे चकोर चित आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो आरती माधवनाथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघु समर्थो।
श्री राम कई निवेदन है। 27, 28, 29 जानेवारी रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे। इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी। 22 जानेवारी रविवार बारामती आनंद यात्रेसाठी प्रतीक्षा यादीमध्ये नावनोंदणी चालू आहे। तरी इच्छुक साधकांनी सद्भक्त शेखर चव्हाण अथवा सद्भक्त वंदना पुरोहित यांच्याकडे आपलं नाव द्यावं। आयत्यावेळी बरीच कॅन्सलेशन्स होतात, त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील लोकांना संधी मिळू शकते, तरी आपण जरूर आपलं नाव प्रतीक्षा यादीमध्ये द्यावं। उद्या सकाळी 7 वाजता ध्यान आणि पूजनीय स्वामीजींचं प्रवचन हा कार्यक्रम गणेशपुरम येथे होईल। सायंकाळी 6:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे दासबोधावर प्रवचन होईल। बुधवारी रात्री 8:45 वाजता गणेशपुरम येथे पूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल। गुरुवारी सकाळी 8:30 वाजता गणेशपुरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होईल। गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे स्वामी माधवनाथ दर्शन या अंतर्गत एक विशेष केंद्र होणार आहे। लोककल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महंत स्वामी म्हणे अशी महंत लक्षणं स्वामी माधवनाथांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होती। त्यातील काही महंत लक्षणांचं अवलोकन स्वामीजींच्या चरित्रातील काही प्रसंगातून येत्या गुरुवारी होणाऱ्या विशेष केंद्रात होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना सस्नेह निमंत्रण। पुढील शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल। जानेवारी महिन्यातला पहिल्या पंधरवड्यात ज्या साधकांना एकदा नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत। निवेदन संपली।